आकाशवाणी पुणे लौकिका रास्ते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातील 5 मान्यवरांचा सन्मान. लोकसभा निवडणुकीच्या 3 टप्प्यासाठी राज्यातल्या 11 मतदारसंघात 258 उमेदवार निवडणूक रिंगणात. सांगलीमध्ये विशाल पाटील यांची बंडखोरी, तर सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांची माघार. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर भर. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल राष्ट्रपती भवनात मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. 3 जणांना पद्मविभूषण, 7 जणांना पद्मभूषण आणि 55 जणांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यात माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि भरतनाट्यम नृत्यांगना डॉ पद्मा सुब्रमण्यम यांना पद्मविभूषण सन्मान प्रदान करण्यात आला. डॉ बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण सन्मान प्रदान करण्यात आला. या समारंभात राज्यातील 5 मान्यवरांना पुरस्कार प्रदान केले गेले. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना पद्मभूषण, तर डॉ मनोहर डोळे, डॉ जहीर इसहाक काझी आणि कल्पना मोरपारिया यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि गायिका उषा उत्थप, डॉ सीताराम जिंदाल, हृदयरोग तज्ज्ञ डॉ तेजस पटेल यांनाही काल पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीच्या 3 टप्प्यातली उमेदवारी मागे घेण्याची मुदत काल संपली. 3 टप्प्यात राज्यातल्या रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 11 मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी 317 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्यानं आता 258 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रायगडमध्ये 13, बारामतीमध्ये 38, उस्मानाबादमध्ये 31, लातूरमध्ये 28, सोलापूर 21, माढा 32, सांगली 20, सातारा 16, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 9, कोल्हापूरमध्ये 23 आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 27 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे, त्यामुळे आता ही निवडणूक तिरंगी होणार आहे. महायुतीकडून भारतीय जनता पार्टीचे संजय पाटील, महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यामध्ये आता लढत होणार आहे. सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांच्यासह 11 जणांनी माघार घेतली आहे, त्यामुळे सोलापुरात आता महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे आणि महायुतीचे राम सातपुते यांच्यात लढत होणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात 9 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामध्ये भाजपचे नारायण राणे, शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत, वंचित बहुजन आघाडीचे मारुती जोशी, बहुजन समाज पक्षाचे राजेंद्र आयरे, बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक पवार, सैनिक समाज पक्षाचे सुरेश शिंदे यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या 2 टप्प्यात राज्यात नांदेड, हिंगोली, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ वाशिम या 8 मतदारसंघात येत्या 26 तारखेला मतदान होणार आहे. या सर्व मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते अमित शहा आज अकोल्याचे भाजपा उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. अमरावतीमध्ये काल महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. आपल्याला मोदी सरकार नको तर भारत सरकार हवं आहे, असं शरद पवार म्हणाले. तर मोदी सरकारला महाराष्ट्राबद्दल आकस आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. नांदेड जिल्ह्यात भोकर इथं महायुतीच्या उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा झाली. लोकसभा निवडणुकीच्या 4th टप्प्यातले उमेदवार अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, अंबादास दानवे उपस्थित होते. याच मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे संदीपान भुमरे यांनीही काल अर्ज दाखल केला. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी काल अर्ज भरला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार डॉ हिना गावित तसंच काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल उमेदवारी अर्ज दाखल केला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी देखील काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिर्डी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनीही अर्ज दाखल केला. त्यानंतर राहता इथं झालेल्या प्रचारसभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबोधित केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत जाहीर केला. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर राष्ट्रवादी काँग्रेस काम करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. अपारंपरिक वीज निर्मितीला चालना, उद्योगांना प्राधान्य, कृषी पीक विम्याच्या व्याप्तीत वाढ, शेतकरी सन्मान निधीत भरीव वाढ, मुद्रा कर्ज योजनेत मर्यादित वाढ, जातीनिहाय जनगणना, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्यावा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं यासाठी पाठिंबा हे देखील या जाहीरनाम्याचं ठळक वैशिष्ट्य असल्याचं पवार म्हणाले. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंतीनिमित्त आज ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. सर्वच लहान मोठ्या मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. यात्रेसाठी सासनकाठ्या डोंगरावर दाखल झाल्या आहेत. यात्रा कालावधीत दरवर्षी डोंगरावर 8 ते 10 लाख भाविक येतात. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. धुळे शहरातील ग्रामदैवत श्री एकवीरा देवीच्या यात्रोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी जाऊळ मानता आणि कुळाचारासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. आज देवीचा रथोत्सव साजरा होईल. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं जळगाव जिल्ह्यात आठवडे बाजार असलेल्या प्रत्येक गावी मतदार सुविधा केंद्र स्थापन केलं जाणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार बाजाराच्या दिवशी हे मतदार सुविधा केंद्र उभारून मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती करण्यात येणार आहे. अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या नक्षल समर्थकाला गडचिरोली पोलिसांनी काल अटक केली. दिलीप पेंदाम असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव असून तो भामरागड तालुक्यातील नेलगुंडा इथला रहिवासी आहे. नांदेडमध्ये गोदावरी नदीत बंदाघाट परिसरात काल हजारो मासे मृत अवस्थेत आढळले. जून 2020 मध्येही अशाच पद्धतीनं हजारो मासे मृत अवस्थेत आढळले होते. अहमदनगर जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील 30 गावांमध्ये पाणी टंचाईची गंभीर परिस्थिती असून इथल्या नागरिकांना महिना महिना पाण्याची वाट पाहावी लागत आहे. अनेक गावं पाण्यासाठी खासगी टँकरवर अवलंबून आहेत. भंडारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी उन्हाळी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 305 गावांतील 2,833 शेतकऱ्यांना फटका बसला असून 1,981 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं दिला आहे. हवामान. येत्या 24 तासात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातील 5 मान्यवरांचा सन्मान. लोकसभा निवडणुकीच्या 3र्या टप्प्यासाठी राज्यातल्या 11 मतदारसंघात 258 उमेदवार निवडणूक रिंगणात. सांगलीमध्ये विशाल पाटील यांची बंडखोरी तर सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांची माघार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर भर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.